ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ತ್ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರತೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಂತ. ಶ್ರೋತೆ ಪುಸತಿ ಕೋಣ ಗ್ರಂಥ ಕಾಯ ಬೋಲಿಲೆ ಜಿ ಏಥ. ಶ್ರವಣ ಕೇಲಿಯಾನೆ ಪ್ರಾಪ್ತ ಕಾಯ ಆಹೆ ಗ್ರಂಥ ನಾಮ ದಾಸಬೋಧ. ಗುರು ಶಿಷ್ಯಾಂಚಾ ಸಂವಾದ ಏಥ ಬೋಲಿಲಾ ವಿಶದ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗ. ನವವಿಧ ಭಕ್ತಿ ಆಣಿ ಜ್ಞಾನ ಬೋಲಿಲೆ ವೈರಾಗ್ಯಾಚೆ ಲಕ್ಷಣ. ಬಹುಧಾ ಅಧ್ಯಾತ್ಮ ನಿರೂಪಣ ನಿರೂಪಿಲೆ. ಭಕ್ತಿಚೆ ನಿಯೋಗೆ ದೇವ ನಿಶ್ಚಯೆ ಪಾವತಿ ಮಾನವ ಐಸಾ ಆಹೆ ಅಭಿಪ್ರಾವ ಇಯೇ ಗ್ರಂಥಿ. ಅಶಾ ಚಾರ ಓವ್ಯಾ ಆಪಣ ಪಾಹಿಲ್ಯಾ ಆಣಿ ಆಪಲ್ಯಾ ಇತ್ಲ್ಯಾ ಪ್ರವಚನಾನಾ ಮೋಠಾ ಖಂಡ ಪಡ್ಲಾ. ಸೋಹಂ ಧ್ಯಾನ ಸಾಧನಾ ಜಿ ದಾಸಬೋಧಾ ಮಧ್ಯೆ ಅಲ್ಲೆಲಿ ಆಹೆ ती साधना सांगण्याच्या निमित्ताने आपण ग्रंथारंभ लक्षण पाहतो आहोत. या ग्रंथाचं नाव दासबोध आहे असं श्रोत्यांनी विचारल्यावरून समर्थांनी सांगितलं. श्रोत्यांनी विचारलं की हा काय, या ग्रंथाचं नाव काय, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आणि आम्ही कशा करता श्रवण करायचं, श्रवण केल्यामुळे काय प्राप्तव्य आहे, त्याच्यावर जे समर्थ उत्तर देत आहेत त्याच्याच अंतर्गत सोहम ध्यान ही त्यांनी सांगितलं. सगळा परमार्थ या प्रश्नांच्या अंतर्गत समर्थांनी सांगितला. या ग्रंथाचं नाव दासबोध आहे. गुरु शिष्यांच्या संवादाने हा ग्रंथ तयार झालेला आहे. मुख्यतः या ग्रंथामध्ये भक्ती मार्ग सांगितलेला आहे. भक्ती आणि प्रेम या मनुष्याच्या स्वाभाविक प्रेरणा आहेत. भक्ती याला प्रेम हा देखील पर्यायी शब्द आहे. ही जी भक्ती आहे समर्थांनी सांगितलेली ही बाहेर मूर्तीवर देखील आहे, विश्वात्मक परमात्म्यावर देखील आहे आणि मुख्यतः आत असणाऱ्या परमात्म्यावर आहे. संकल्प करू तसं प्राप्त होतं, तसा आत परमात्मा आहे अशा भावनेनी आत असणारी संलग्नता, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे, आपण कधीही त्या परमात्म्यापासून वेगळे नाही, तो आत असलेला परमात्मा तो अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्याच्या योगानी देह मन बुद्धी काम करते. म्हणून समर्थांनी जी भक्ती सांगितली, श्रवणापासून त्याची सुरुवात होत असली तरी देखील आत्मनिवेदनाच्या ठिकाणी त्याचा शेवट होतो. या भक्तीच्या अंती भक्ताला आपण देवस्वरूप आहोत असं समजतं. भक्तीचे नी योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी असं ते म्हणतात. भक्ती मार्ग सांगितलेला असल्यामुळे अर्थातच नवविधा भक्ती निरूपण या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि त्याच्या बरोबरीने निसंदिग्ध असं ज्ञान सांगितलेलं आहे. या भक्तीनी आपल्या स्वरूपाला प्राप्त होण्याच्या संबंधीचं असणारं ज्ञान, समर्थांचा हा संप्रदाय स्वरूप संप्रदाय म्हणूनच ओळखला जातो. या ग्रंथामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे सांगताना समर्थ म्हणतात की नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. शुद्ध ज्ञान ही सांगितलं आणि बहुधा अध्यात्म देखील सांगितलं. त्या ज्ञानाच्या योगाने हे जगत कसं निर्माण झालं, माया काय आहे, अशा प्रकारे जे अनेक प्रश्न असतात तर त्याचंही निरूपण याच्यामध्ये केलेलं आहे. मुख्यतः भक्तीच्या योगाने भक्तीचे नी योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीच्या योगाने भक्त भक्ती करणारा जो आहे तो देवस्वरूपाला प्राप्त होतो, आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, असा अभिप्राय या ग्रंथामध्ये आहे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे या ग्रंथामध्ये असं असल्यामुळं मुख्यतः भक्तीचा निश्चयच सांगितलेला आहे. श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन आणि आत्मनिवेदनाला प्राप्त होण्यासाठी म्हणून पादसेवनाच्या योगानी म्हणजे ध्यानाच्या योगानी कशा प्रकारे वृत्तीरहितता प्राप्त करायची हे सर्व या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्याबरोबर समर्थ असं म्हणतात की शुद्ध ज्ञानाचा निश्चय, ज्ञान काय आहे आणि ज्ञान काय नाही याच्या संबंधी समर्थांनी समास लिहिला. ज्ञान म्हणून बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत, अस्तित्वात आहेत. अगदी मनुष्य जन्माला आला, व्यक्ती जन्माला आली की ताबडतोब स्पर्श ज्ञानापासूनच त्याची सुरुवात होते. त्याला असलेली जी सर्व इंद्रिय आहेत, अगदी लहान मुलाच्या देखील जवळ तुम्ही बोट नेलं तर ते बोट ते हातात धरतं आणि तोंडात घालायचा प्रयत्न करतं. सगळ्या अंगांनी जगताचं ज्ञान घेणं, दिलेली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या अंगाने जगतामध्ये ज्ञान घेणं, ज्ञान काय आहे अर्थात हे जगत काय आहे हे समजून घेणं हा मनुष्य स्वभाव आहे. त्याच्यातून शास्त्र किंवा विज्ञान सायन्स याची निर्मिती झाली. पण असं लक्षात आलं की अशा प्रकारच्या या ज्ञानामुळं मनुष्याचं जे जीवन आहे ते जीवन सुसह्य किंवा अधिक चांगलं होतं, पण सुख प्राप्त होईल असं घडत नाही. म्हणून अधिक ज्ञानाचा तपास जेव्हा केला गेला तेव्हा जसं बाहेरचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून इंद्रिय मन बुद्धी दिलेली आहेत त्याप्रमाणे अजून एक ज्ञान आहे ते म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धी कशाच्या प्रेरणेने काम करतात हे समजून घेणं. इंद्रिय मन बुद्धी यांना प्रेरणा यांची ही सत्ता असणारा जो कोणी आत आहे अंतर्यामी शुद्ध अस्तित्व मात्र जाणीव रूप त्याच्या संबंधी देखील समजणं. म्हणून समर्थांनी या शुद्ध ज्ञानाबद्दल असं सांगितलं, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, बाकीची ज्ञान ही ज्ञानच आहेत, तरी देखील ही बाकीची ज्ञान ज्या इंद्रिय मन बुद्धीच्या योगाने आपण समजून घेतो आपल्या लक्षात येतात, त्या इंद्रिय मन बुद्धीच्याही बुडाशी त्यांच्याही अधिष्ठानभूत असणार असं जे काही आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे ते समजणं. पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान. या ज्ञानाचं स्वरूप असं आहे की आपणच आपल्याला पाहणं, आत जो आहे त्यांनी आपल्या स्वतःलाच जाणून घेणं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये चक्षु निज बुबुळ देखणे, डोळ्यांनी आपल्या स्वतःच बुबुळ पाहणं, ते पाहणे ऐसे असे वीरा जैसे न मोडिलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरवणी ठाके. विहीर खणलेली नसताना, विहीर खणल्यावरच झरा प्रगट होतो असं नाही, विहीर नसेल तरी देखील खालून प्रवाह आहेत, तुम्ही खोदलं नाहीये एवढंच, आपल्या उगमाच्या ठिकाणी झरा परिपूर्णच आहे. पाणी दाखवणारे जे लोक येतात, काही काही मंडळींना ते विशेष ज्ञान असतं, ते सांगतात की इथून जा, इथं खाली खणा, त्यांना माहीत असतं त्या ठिकाणी झरा आहे, तो आपल्या उगमाच्या ठिकाणी परिपूर्णच असतो, न मोडलेल्या विहिरीमध्ये, न खणलेल्या विहिरीमध्ये. ते पाहणे ऐसे असे वीरा जैसे न मोडिलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरवणी ठाके, ना तरी आटलिया अंभ निज बिंबी प्रतिबिंब. जर पाणी आटलं सरोवरातलं तर सरोवरात दिसणारी प्रतिबिंब देखील आटून जातात, म्हणून ती नाहीशी होत नाही, ती मूळ बिंबामध्ये समाविष्ट होतात, ती तिथं असतातच. त्या पाण्यामध्ये जी काही झाडं दिसत होती, डोंगर दिसत होता, ते सगळे आपल्या जाग्यावर असतात. तसं मन बुद्धी चित्त हे सगळं मागं गेलं तरी देखील, हे सगळं आटून गेलं तरी, मनाचं अमन झालं तरी, चित्ताचं अचित्त झालं तरी, जसं प्रतिबिंब निजबिंबामध्ये समाविष्ट होतं तसं मन नाहीसं झालं नाही, ते चैतन्याशी एकरूप झालं. चित्त चैतन्य होऊन ठेवले हो, नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवत विठ्ठले हो. चित्त हे चैतन्याला प्राप्त होतं, मन हे चैतन्याला प्राप्त होतं, अंतःकरण चैतन्याला प्राप्त होतं, आत असणाऱ्या शुद्ध ज्ञानाला प्राप्त होतं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चक्षु निज बुबुळ देखणे जिव्हे आपुली सवी चाखणे, तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई. जसं डोळा सर्व जगत पाहतो, पण डोळ्यांनी आपलं बुबुळ पाहणं म्हणजे डोळ्यांनी आपली पाहण्याची शक्ती समजून घेणं, ती आत आहे. जिभेनी अन्य पदार्थाची चव घेणं ही एक गोष्ट आहे, पण जिभेनी आपल्या स्वतःचीच चव घेणं, जर जिभेलाच चव नसेल तर बाहेरच्या पदार्थाला चव नाही, काविळ झाल्यावर अन्नाला चव लागत नाही, तसं इंद्रियांच्या ठिकाणी जी रसमयता आहे ती रसमयता खरी आत्म्यामुळे आहे, त्या आत्म्याला रसवान म्हटलेलं आहे, रसो हवई सहा, त्याच्या रसानी इंद्रिय युक्त आहेत, म्हणून त्याला पाहणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन राहणं. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. मुख्य देवाला जाणावं. समर्थांची ही मुख्य देव आणि अन्य देव अशी एक विशेष कल्पना आहे राजबोधामध्ये आलेली आणि अन्यत्रही आलेली त्यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये. मनाच्या श्लोकामध्ये देखील जगी थोरला देव असं त्याच्याबद्दल ते म्हणतात. मुख्य देवाला जाणावं, आपलं सत्य स्वरूप. हे ओळखून घ्यावं. आपल्या ठिकाणी एक सत्य स्वरूप असं आहे आणि एक असत म्हणजे जाणार असं आहे. देह मन बुद्धी हे जाणारे आहेत आणि जाणीव जी आहे ती मात्र राहणारी आहे, सत्य स्वरूपाने राहणारी आहे. ही जी जाणीव आहे ती जाणीव प्रत्येक घटाघटामध्ये आहे आणि ती सर्वांच्या ठिकाणी एकच आहे. ती कधीही जात नाही, ती नाहीशी होत नाही. श्वेतकेतूला पुद्दालक महामुनींनी जेव्हा समजावून सांगितलं की ते परमात्म स्वरूपच तू आहेस, तत्त्वमसी, तेव्हा ते म्हणाले की समोर जी उंबर अथवा पिंपळ अशा प्रकारचं जो वृक्ष होता त्याच्या खाली बरीच लाल तांबडी फुलं पडलेली होती, फळं पडलेली होती, ती फळं त्याच्यातलं एक आण म्हणाले. त्यांनी आणलं ते फोड, त्याच्या आत काय आहे? तो म्हणाला याच्यात असंख्य छोट्या छोट्या बिया आहेत, त्याच्यातली एक बी घे आणि ती फोड, याच्या आत तुला काय दिसतं? याच्या आत मात्र काही नाहीये. जे काही नाही असं म्हणतोस त्याच्यापासून हा एवढा मोठा वृक्ष निर्माण झालेला आहे. श्रद्धास्व सौम्यम, याच्यावर तू श्रद्धा ठेव. तसं आपल्या आत प्रत्येक बीमध्ये, बीजामध्ये वृक्ष होण्याची क्षमता असते आणि त्याच्या आत जीवनशक्ती प्रवाहित असते. तशी आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आहे. एक बीज करपून गेलं तरी काही नाही फरक पडत, दुसरं बीज आहे, तिसरं बीज आहे. एक व्यक्ती गेल्यामुळे काही नाही फरक पडत, अजून श्वेतकेतू असं म्हणतो, नचिकेता असं म्हणतो की जसं धान्यासारखी ही मनुष्य मात्र निर्माण होतात आणि धान्य खाऊन फस्त झालं तरी देखील परत धान्य येतं, तशी ही प्रजा सतत असताना दिसते. याचं कारण त्याच्या आत एक सत्य स्वरूप आहे. त्या सत्य स्वरूपामुळे ते कायम आहे असं दिसतं. जरी देह गेले तरी ते राहतं. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. आणि नित्य काय आणि अनित्य काय याची विचारणा करणं, नेहमी विचारणा करणं. चाचूचे नि सांडसे, पय पाणी खांडीचे, जेवी राजहंसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पाणी आणि दूध हे जसं वेगळं करतो राजहंस, नित्य काय आणि अनित्य काय, घेण्यासारखं काय आणि टाकण्यासारखं काय याची सतत विचारणा करणं आणि नित्य जे आहे त्याच्याकडेच लक्ष देणं. आपलं अनित्याकडेच जास्त लक्ष असतं, नित्याकडे तितकं लक्ष नसतं. संसाराला अनित्य म्हटलंय, पण संसार अतिशय घर करून राहिलेला असतो. आपल्या मुलांचं, त्यांच्या मुलांचं, त्यांच्या मुलांचं, पुढे कित्येक पिढ्यांचं व्हावं म्हणून आपण काही ना काहीतरी झटत असतो. अशी काळजी करणाराच एक दिवस निघून जातो. आपण अनित्य आहोत देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या अंगाने. आपण अनित्य आहोत, आपण राहणारे नाही याची दात फिर्याद नसते. असं ते जात न गणिती गहिसपणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अगा मर हा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती. घरात मृत्यू बद्दल जर बोललं तर घरात असं बोलू नये, असं मृत्यू बद्दल बोलू नको. पण तो अपरिहार्य आहे. मृत्यू बद्दल बोलणं देखील ज्यांना सहन होत नाही आणि मेल्यानंतर किती शोक करतात, किती रडतात हो. अजून 2 मिनिट आहेत. आणि मेलिया तरी रडती. असं ते जात न गणिती गतीसपणे. आणि जे आहे ते जाणार आहे, ते नाहीस होणार आहे हे लक्षात घेत नाहीत. गहिसपणे म्हणजे मूर्खपणामुळं, आपल्या मूर्खपणामुळं. पण कोणी कोणी असा असू शकतो तुमच्यासारखा एखादा साधक की तो सर्व गोष्टी करत असताना आपल्या देहाच्या नश्वरतेची जाणीव ठेवतो, आपल्या आत्मस्वरूपाची आठवण कायम ठेवतो. त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात, पहावे आपण असे आपण रोज पाहतो. आपलं आपल्याला पाहणं म्हणजे ध्यान करणं. याला ज्ञान असं म्हणतात. आणि हे ज्ञान शुद्ध ज्ञान या नावाने ओळखलं जाणार. समर्थ त्याची व्याख्याच करतात की ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण. शुद्ध ज्ञान इज इक्वल टू शुद्ध स्वरूप. या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती, याला शुद्ध स्वरूप ज्ञान असं म्हणायचं. ध्यानान देखील हे शुद्ध स्वरूप ज्ञान प्राप्त होणं. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव. भक्तीच्या योगाने देवत्वाला प्राप्त होणं म्हणजे शुद्ध ज्ञानाला प्राप्त होणं. अशा प्रकारचं हे शुद्ध ज्ञान, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, मिलिंदादांनी मला आठवण केलीच आहे. मी 1-2 मिनिट हा विषय पूर्ण करण्यासाठी रेटत होतो, पण बरोबर आहे त्यांचं. आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. आणि या ग्रंथामध्ये हे शुद्ध ज्ञान इज इक्वल टू स्वरूप ज्ञान, म्हणजेच आत्मस्थिती ही कशी प्राप्त करायची याचा निश्चय या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. माझ्या या घशाच्या म्हणजे आवाजाच्या विश्रांतीनंतर मी प्रवचन 2 टप्प्यात करावं असं मला सुचवण्यात आलं डॉक्टरांकडून. त्याच्यातला पहिला टप्पा आता संपला बरं का, पण एकाच बैठकीत 2 प्रवचनं करायची आहेत. मध्ये 3-4 मिनिटं तुम्ही बोलू नका किंवा आवाजाला विश्रांती द्या असं सांगितलं. आता बघा हा ग्रंथ काय आहे, या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे. हा दासबोध आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे. श्रवण केल्यामुळं भक्तीच्या योगाने देवत्वाला व्यक्ती प्राप्त होते. या ग्रंथामध्ये नवविधा भक्ती ज्ञानासहित सांगितलेली आहे. वैराग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. मुख्यतः भक्तीचा निश्चय सांगितलेला आहे, शुद्ध ज्ञानाचा निश्चय सांगितलेला आहे. माझ्या घशाच्या आरामाकरता जी 3-4 मिनिटं आहेत त्याच्यात आता आपण डोळे मिटून बसू आणि काय ऐकलं ते आठवा तरी असं निदान आपण करू. काहीतरी मार्ग तर काढला पाहिजे. हरी हरी समर्थ असं म्हणतात मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोललेला असे. या ग्रंथामध्ये आत्मस्थितीचा निश्चय सांगितलेला आहे. अर्थात आपण आत्मा किंवा मी असं देहाला म्हणत असल्यामुळं पारमार्थिक परिभाषेमध्ये शुद्ध बुद्ध मुक्त नित्य स्वरूप निर्गुण निराकार अव्यक्त अक्षर असा जो परमात्मा अर्थात आत्मा, त्याच्या संबंधी आपण विशेष कधी चिंतन किंवा विचार करत नाही. देह संघातालाच आपण मी असं म्हणतो. पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मस्थिती म्हणजे देह संघाताचा जो प्रेरक, चालक, अध्यक्ष असणारा, ज्याला जीव असं म्हटलेलं आहे आणि त्यालाच बोध झाल्यावर तोच आत्मा म्हणून ओळखला जातो. त्या आत्म्याबद्दल परमार्थामध्ये आत्मस्थिती असं म्हणतात. समर्थांनी या आत्मस्थितीची व्याख्या दासबोधामध्ये 12व्या दशकामध्ये 3र्या समासात केलेली आहे. त्याआधी लक्षात आणून देतात की आपण ज्याला मी असं समजतो ती प्रकृती नाशिवंत आहे. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायो नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी. निर्विकार जे निर्गुण त्याची शाश्वताची गुण अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. अष्टधा प्रकृती म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 तत्व आणि मन, बुद्धी आणि अहंकार ही जी 8 तत्व आहेत त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायात त्याला अपरा प्रकृती असं म्हटलेलं आहे. पृथ्वी आपहा अनलहा वायू खम मनो बुद्धी एवच अहंकारम इतियम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा असं भगवंत म्हणाले. आणि आपला जो देह आहे तो देह या अष्टधा प्रकृतीनेच बनलेला आहे. ही जी अष्टधा प्रकृती म्हणजे ज्याला भगवद्गीतेमध्ये अपरा प्रकृती किंवा कनिष्ठ प्रकृती असं म्हटलेलं आहे, त्याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट या देहामध्ये आहे, ती म्हणजे चेतना. या चेतनेला किंवा जीव प्रकृतीला पराप्रकृती असं म्हटलेलं आहे. ही अष्टधा प्रकृती आणि पराप्रकृती किंवा जीव प्रकृती याच्या दुहेरी मसाल्यातून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे असं लोकमान्य म्हणतात. सगळी भूतमात्र, प्राणीमात्र, पंचभौतिक देह, मन, बुद्धी आणि अहंकार अशी अष्टधा प्रकृती आणि आत त्याच्या आत असणारी जीव प्रकृती याच्यातून बनलेली आहे. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की ही अष्टधा प्रकृती नाशिवंत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यापेक्षा पलीकडचा निर्विकारी जो आहे तो निर्विकारी अतिशय महत्वाचा. संपूर्ण अष्टधा प्रकृती ही नाशिवंत आहे, ही जाणारी आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असं तुकाराम महाराज जे म्हणतात ती ही अष्टधा प्रकृती. आणि या अष्टधा प्रकृतीच्याच आत अंतर्गत जी जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्ती ही शाश्वत. त्या जाणीव शक्तीला आपण परमात्मा अशा प्रकारचा बोध होतो. समर्थ असं म्हणतात की शाश्वत देवतो निर्गुण ऐसी अंतरी बाणली खूण देव कळला मी कोण कळले पाहिजे. नासिवंत समजोने सांडिले तो ते असताची नसते झाले सारा सारे कळो आले समाधान. नाशिवंत आहे ते विवेकानी संपवलं आणि त्याच्यातही जो शाश्वत राहिला तो देव. जे बाहेरच्या जगतामध्ये केलं तर तेच जर देहाबद्दल केलं तर मी कोण पाहिजे कळले देह तत्व तितुके शोधिले मनोवृत्तीच्या ठाई आले मी तू पण. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. सर्व देह नीट पाहिला आपण मी कशाला म्हणतो, आपण देह मी असं म्हणतो, मात्र केवळ मी इथं नाहीये, हे जे मी म्हणणं आहे ते जाणीव आपल्या स्वतःला मी असं म्हणत असते। हे मी पण तसं कुठेही दिसत नाही, म्हणून समर्थ असं म्हणतात की देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा। देव आणि भक्त यांचं जर मूळ नीट शोधून पाहिलं, जसा व्यापक देव पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते तयासी म्हणावे देव, म्हणून उपनिषदामध्ये किंवा वेदांतामध्ये न इति न इति म्हणून त्याची संभावना केलेली आहे। हे जे दिसतं ते आहे का ते नाही, मग ते आहे का ते नाही, पृथ्वी आहे का नाही, आप आहे का नाही, तेज आहे का तेही नाही, वायो वायोही नाही, असं सर्व नाही नाहीपणानी निरसल्यानंतर सर्व संपलं असं समजणारा एक शिल्लक राहतो, त्याला देव असं म्हणतात। सर्वांचा निराश केला तरी देखील आत एक आहेच। जे बाहेर तेच देहाच्या ठिकाणी, मन नाहीस झालं याचा अर्थ मनाचं अमन झालं, चित्त अचित्त झालं याचा अर्थ आता चित्तामध्ये कोणतंही चिंतन नाही, अंतःकरणामध्ये कोणतीच वृत्ती उठेनाशी झाली, कोणत्याही भावना उठेनाशा झाल्या, अंतःकरण वृत्ती शमली शांत झाली, असं सगळं शमल्यानंतर किंवा शांत झाल्यानंतर तर्क लढवेनासा झाला, तर्क बुद्धी शांत झाली, तरी देखील हे सर्व थांबले हे समजणारा तिथे शिल्लक राहतो। देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा। उपाधी खेरीच उपाधी रहित असं काहीतरी शिल्लक राहतं, त्याला आत्मा असं म्हणतात। मी पण ते बुडाले, ज्याला मी असं म्हणत होता त्या देहाचं विस्मरण झालं, विवेके वेगळेपणा गेले, तिथं विवेक जागृत झाला, तिथं काही जे शिल्लक राहतं जाणीव स्वरूप, तर तेच विवेकाचं लक्षण आहे। त्या विवेकाने आत्मस्वरूपाशी तद्रूपता झाली, आपण वेगळे आहोत ही भावना संपली, निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद। ज्या क्षणी वृत्तीची निवृत्ती झाली, वृत्ती रहितता प्राप्त झाली, जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत जगत आहे, ध्यानामध्ये जोपर्यंत वृत्ती ज्ञान आहे तोपर्यंत जगत ज्ञान आहे, जेव्हा वृत्ती नाहीशी होते, वृत्ती संपते आणि पुढची वृत्ती उठत नाही, असं झाल्यामुळे ती वृत्ती निवृत्त होऊन गेली, अशी वृत्ती नाहीशी झाल्यानंतर त्याच्या पश्चात जे काही शिल्लक राहतं त्याला आपण स्वरूपच आहोत, आपण अविनाशी आहोत असा बोध प्राप्त होतो, तो विवेकाने प्राप्त होतो, तो विवेक स्वरूपच आहे, त्याला उन्मनी असा समर्थांनी शब्द दिला। निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद, विज्ञानी राहिले ज्ञान। आता जे बाहेर ज्ञान वाचत होता ऐकत होता प्रवचनाच्या वेळेला, शास्त्रामध्ये सांगितलेलं जे ज्ञान होत ते ज्ञान विशेष ज्ञानामध्ये परिवर्तित झालं, म्हणजे आता त्या ज्ञानाचा त्याला स्वतःला अनुभव आला नव्हे, तो ते ज्ञानच होऊन राहिला। ध्येये राहिले ध्यान, ध्यान हे ध्येयाच्या ठिकाणी समर्पित झालं, आता मी ध्यान करणार आहे आणि ध्येयाला प्राप्त होणार आहे, अशा प्रकारची वृत्ती संपली। आता आपण ध्यान करतो आहोत याचंही विस्मरण होऊन तो ध्येयाशी तदाकार होऊन गेला. सकळ काही कार्या कारण पाहून सांडिले. आणि मग सर्व प्रकारचं कार्य आणि कारण हा भाव हे समजला आणि ते सोडून दिलं आणि तो त्या उन्मनीशी विज्ञानाशी एकरूपता साधून राहिला. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलीला असे असं झाल्यामुळं जे उर्वरित राहिलं ती आत्मस्थिती, तो आत्मभाव, त्याला अशा प्रकारचं आत्मभान प्राप्त होतं. पुढे समर्थ असं म्हणतात की शुद्ध उपदेशाचा निश्चय. उपदेशही खूप असतात पण या ग्रंथामध्ये शुद्ध उपदेशाचा निश्चय सांगितलेला आहे. सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. आज प्रवचनामध्ये जसं 20 मिनिटांनंतर आपण थोडं थांबलो, मी तुम्हाला म्हटलं की थोडस चिंतन करा. तुमच्या चिंतनाला कारण मीच होतो, कारण मला आवाजाला विश्रांती द्यायची होती, त्यामुळे हा प्रयोग तुम्हाला कसा वाटेल कोण जाणे. मध्येच थोडस थांबणं आणि चिंतन करा म्हणणं, पण माझी अशी कल्पना आहे की काही काळ तरी कदाचित मला डॉक्टरांनी हे कंपल्सरी करतील आणि मग एखाद्या वेळेला पूर्वीसारखं 40-50 मिनिटाचं सलग प्रवचन देखील मला ते परवानगी देतील. म्हणून मध्येच तो विषय थांबणं आणि थोडस 5 मिनिट डोळे मिटून बसणं हे तुम्ही मोठ कृपाळू होऊन सहन करा अशी मी तुम्हाला प्रार्थना करेन. ठीक आहे, थोडं बहुत मनन होईल, पुढचं ऐकणं होईल, असंही होईल, याचा लाभ देखील होऊ शकेल. पण जे होईल ते तुमचं मनन देखील नाईलाजानीच होईल असं मी म्हणेन 20 मिनिटांनंतर. पण ते विशिष्ट कारणासाठी आहे असं असल्यामुळं मला मुख्यतः अडचण वाटत होती ती रसभंगाची. तुम्ही विशिष्ट ठिकाणी पोचलेले असता आणि एकदम त्याला विराम द्यायचा आणि 5 मिनिटांनी परत सुरू करायचं, पण त्याला जर चिंतनाचं स्वरूप दिलं, ते थोडस पक्क झालं, तर कदाचित याच्यातून लाभ देखील होईल. हरिओम.